हे असेच आता कधीतरी अन कुठेतरी, हे असेच आता कधीतरी अन कुठेतरी यायचे समोरासमोर अन भेटायचे, हसायचे अन तसे नुसे बोलायचे. ओळख असल्यागत थोडे, ओळख नसल्यागत थोडे. हे असेच आता कधीतरी अन कुठेतरी यायचे समोरासमोर अन भेटायचे, हसायचे अन कसे नुसे बोलायचे. ओळख असल्यागत थोडे, ओळख नसल्यागत थोडे. हे असेच आता गर्दीच्या आडोशाने नजरा लपवत निरखायचे सारे हेच बदल. हे असेच आता गर्दीच्या आडोशाने नजरा लपवत निरखायचे सारेच बदल. केसांमधल्या पांढऱ्या बटा वर्तुळे नवी डोळ्यांखाली, सुरकुत्या नव्या काही काही पण जुनी सवय गेली नाही. सुरकुत्या नव्या काही काही पण जुनी सवय गेली नाही. गर्दीत गुंतलो असूनही चाहूल लागली नसूनही श्वासांना कळेल सारे. माहीत असलेले थोडे, माहीत नसलेले थोडे. हे असेच आता तुला मला जाळणार बघ सारेच ऋतू. हे असेच आता तुला मला जाळणार बघ सारेच ऋतू. मग ऊन असो, पाऊस असो अथवा थंडीची लाट असो, पायांखाली रुळलेली वा एखादी अनवट वाट असो, जेव्हा जेव्हा कोणालाही वाटेल कुणी आपला नाही, जेव्हा जेव्हा कोणालाही वाटेल कुणी आपला नाही, तेव्हा तेव्हा आपण दोघे कारण कुठलेही नसूनही सारेच विसरलो असूनही एकटे पडू त्याच्या जोगे. सोबत असल्यागत थोडे, सोबत नसल्यागत थोडे. हे असेच आता कधीतरी अन कुठे.